chinimandi.com पॉडकास्ट। छत्तीसगडमध्ये इथेनॉलचे 4 प्लांट लावणार। छत्तीसगड मंत्रिमंडळानं राज्यातील कवर्धा, पंडारिया, बालोद आणि अंबिकापूर येथील सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट लावण्यासाठी मंजुरी दिली आहे। राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। हे प्लांट पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप मोडमध्ये स्थापन केले जातील। या बैठकीमध्ये राज्यातील एका नव्या पर्यटन योजनेलाही मंजुरी दिली आहे। पर्यटन क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला गती देईल आणि स्थानिक लोकांकडून सहकार्य घेऊन राज्याच्या पर्यटनालाही गती देईल। कॅबिनेटनं राज्यात एका प्रायव्हेट प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या स्थापनेलाही मंजुरी दिली आहे।